नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहसही धुळीस मिळवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृतीसाठी भारतीय जनता पक्षाची देशभर तिरंगा यात्रा. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज पदभार स्वीकारणार. बेघर बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कृत्रिम वाळू धोरणालाही मान्यता. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा तसंच सीबीएसईचा 12वी आणि 10वीचा निकाल जाहीर. आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून फक्त दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहस देखील धुळीस मिळवल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल पंजाबात आदमपूर इथं वायुदलाच्या तळाला भेट देऊन सैनिकांशी संवाद साधला. पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा आता उरली नसल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाच्या सैनिकांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. सैनिकांचं कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले,
आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा होगी तो उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी होंगे. आप सभी वर्तमान के साथ ही देश की आने वाली पीढ़ियों की और उनके लिए भी नई प्रेरणा बन गए. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, बीएसएफ के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं.
ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृतीच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं कालपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला तिरंगा यात्रा असं नाव देण्यात आलं असून यातून पाकिस्तानच्या विरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी यानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई आज पदभार स्वीकारणार आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना काल सेवानिवृत्त झाले. गेल्या वर्षीच्या 24 नोव्हेंबरला त्यांनी हा पदभार स्वीकारला होता. न्यायमूर्ती खन्ना यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यातल्या रस्त्यांवर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही योजना राज्यात राबवण्याला काल मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी राज्यातल्या 29 महापालिका क्षेत्रांमध्ये 31 मोबाईल व्हॅन्स घेण्यासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली. पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीनं राज्यात कृत्रिम वाळू अर्थात एम सँड या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एम सँड प्रकल्प स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाद्वारे सवलती देण्यात येतील. तसंच अशा प्रत्येक प्रकल्पाला प्रतिब्रास 200 रुपयांची सवलत देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीनं सादर केलेला अहवाल स्वीकारत त्यासाठीचा 80 कोटी रुपयांचा भार राज्य शासनानं स्वीकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रुपांतरित करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण राबवण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या 10वी आणि 12वी परीक्षांचा निकाल काल जाहीर करण्यात आला. 12वीच्या परीक्षेत 88.39% विद्यार्थी तर 10वीच्या परीक्षेत 93.66% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSEच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. www.cbse.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. राज्यात 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतले सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचं शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावं असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. 10वीच्या या निकालाबाबत सविस्तर माहिती देणारा हा वृत्तांत.
10वीच्या यंदाच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल 94.81%, नागपूर 90.78%, छत्रपती संभाजीनगर 92.82%, मुंबई 95.84%, कोल्हापूर 96.78%, अमरावती 92.95%, नाशिक 93.04%, लातूर 92.77%, तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82% इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्हा 96.47% निकालासह सर्वप्रथम आला. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल 93.60%, जालना 91.44%, परभणी 89.24%, तर हिंगोली जिल्ह्याचा निकाल 89.07% एवढा लागला आहे. लातूर विभागात यावर्षी धाराशिव जिल्हा 95.37% निकालासह सर्वप्रथम आलाय. लातूर जिल्हा 92.36% घेऊन द्वितीय, तर नांदेड जिल्हा 91.93% निकालासह तृतीय क्रमांकावर राहिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांमधले 821 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते, त्यातील 634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून देण्यासाठी अॅग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत 31 मेपर्यंत नोंदणी करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे यांनी काल नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला. ही नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलाची सवलत मिळणार नसून त्यांना जुलैपासून वीज बिल देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. रासायनिक खतांवरचं शेतीचं अवलंबित्व कमी करत जैविक खतांचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं खरीप हंगाम 2025 आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. फळबाग लागवड योजना आणि रेशीम शेती याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या. येत्या 15 दिवसात जिल्ह्यातल्या शेतरस्त्यांची कामं पूर्ण करायचे तसंच कृषी निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान परभणी इथं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची काल आढावा बैठक झाली. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं 115 पदकांसह पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात 43 सुवर्ण, 37 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्रात परिना हिनं सुवर्णपदक जिंकलं. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिनं कांस्यपदकाची कमाई केली. बॉल जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिनं सुवर्णपदक जिंकलं असून परिनाला रौप्यपदक मिळालं आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून आणखीन पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात काल सर्वाधिक 40.6° तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 34°, धाराशिव 35.8°, तर बीड आणि परभणी इथं 38°C अधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं नोंदवली आहे. अंबाजोगाई इथं मराठी भाषेच्या विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, शिवार साहित्य संमेलनासारख्या लहान साहित्य संमेलनाला अनुदान देण्यात यावं यासह 12 ठराव संमत करून काल माजलगाव इथं 16व्या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहस देखील धुळीला मिळवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची देशभर तिरंगा यात्रा. आणि राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा तसंच सीबीएसईचा 12वी आणि 10वीचा निकाल जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.